ओम शांति। सुंदर स्मृतीच्या द्वारे शक्तिशाली बना। प्रत्येक जण आज शक्तिशाली कसा आपण बनू यासाठी व्यायाम करत आहे। कुणी व्यवस्थित आहार घेत आहे, कुणी आपल्या तणाला व्यवस्थित ठेवत आहे। अशा प्रकारे शक्तिशाली बनण्यासाठी कष्ट करत आहे, परंतु त्याचबरोबर मानसिक शक्तिशाली घडणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपल्या मनामध्ये स्मृती हा जो घटक आहे, शक्ती आहे, स्मृतीची शक्ती ही जाणून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून स्मृतीची शक्ती म्हणजे काय, आणि स्मृती अस्तित्व व्यक्तित्व यामध्ये कायम राहते। जसं आपलं नाव, गाव, राहण्याचं ठिकाण आणि सर आपले वडिलांचं नाव, आईंचं नाव आपण जर विसरून गेलो तर आपल्याला काय म्हणतील, म्हणजेच स्मृतीची शक्ती जागृत असणं आज समयाची आणि जीवनाची आवश्यकता आहे। मग स्मृती म्हणजे काय, तर स्मृती म्हणजे आठवण कुठल्याही गोष्टीची करणं किंवा आठवण येणं, कुठल्याही गोष्टीची आठवण येणं ह्याला म्हटलं जातं स्मृती। मग आठवण आपली कशामध्ये येते, तर मनामध्ये येत राहते। मग मन सुद्धा जग रूपी संसार रूपी हे जग केवढं मोठं आहे, खरं मन वाटेल तिकडे जात नाही। मन ज्या गोष्टी माहिती आहेत, ज्याचा परिचय आहे, ओळख आहे, त्या ठिकाणी जात। मन ज्या ठिकाणी आपला सुंदर संबंध आहे, जवळचा संबंध आहे, या ठिकाणी जात। मन जिथं आपल्याला प्रेम मिळत राहत त्या ठिकाणीच जात राहत। ही आठवण जिथं आपल्याला फायदा आहे तिकडं नक्कीच पळत जाते आठवण, कारण फायद्यासाठी मन तिथं खिंचलंच जात। म्हणजे आठवण ही चार गोष्टीवर आधारित आहे, एक ओळख, दुसरा संबंध, तिसरं प्रेम आणि चौथा आहे फायदा किंवा प्राप्ती। या चार गोष्टीवर आधारित आठवण आहे। मग अशी ही आठवण आपण कायमस्वरूपी करतच आलेलो आहे। जसं एक छोट्या बालकाला जन्म झाल्याबरोबर ओळख जी असते ती फक्त आईची असते, संबंध सुद्धा आईशीच असतो, प्रेम पण आईकडनं मिळत असतं, आणि हसवणं, त्याला खाणं पिणं देणं ही आईच करत असते। म्हणजे फायदा पण तिथूनच होत असतो, प्राप्ती पण तिथूनच आहे। त्यामुळं त्या छोट्या बाळाला जर आईपासून थोडंसं दूर केलं तर तो बाळ राहत नाही। आईजवळ जर तो बाळ कायम असेल तर तो कायम खुश असतो, आनंदी असतो। तोच बालक जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याची ओळख शाळेमध्ये जातो, त्यामुळं शिक्षकांची शिक्षणाची ओळख होते, संबंध शिक्षकाशी आणि शिक्षणाशी येतो, प्रेम त्या ज्ञानातून मिळत जातं आणि त्यामध्ये आनंद, अनेक प्रकारची समज हे प्राप्त होत राहता हा फायदा। त्यामुळं त्या बालकाचं लक्ष कायम शाळेकडेच जातं आणि म्हणून घरात जरी तो आला तरी सारखं शाळेतली गाणी म्हणणं, शाळेतल्या शिक्षकांचं गुणगान करणं आणि काय काय बऱ्याच गोष्टी शाळेतल्या सांगत राहणं हेच करत राहतो. म्हणजे आठवणीत त्याच्या काय आहे, फक्त शाळा आहे. अशाच प्रकारे तो बालक जेव्हा आणखीन मोठा होतो तेव्हा तो धंदा, शेती किंवा ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जातो. त्यावेळी ज्या एरियामध्ये तो जातो तिथलंच त्याला आठवणीत राहतं. त्याचनंतर त्याची काय लग्न आहे ते जातं होत असतं, त्यामुळं त्याच्या आठवणीमध्ये आणखीन प्लस पॉईंट कुठला की पत्नीचा, त्यामुळं पत्नीची आठवण येत राहते. त्याच्यानंतर प्राप्त होणारी जी मुलं आहेत ह्या मुलांची आठवण येत राहते. म्हणजे अशा प्रकारे स्मृती ही ज्या ठिकाणी या चार गोष्टी आहेत तिथंच होत राहते. म्हणून अशा ह्या स्मृतीमध्ये तीन प्रकारची स्मृती आहे. एक तत्कालीन स्मृती, दुसरी आहे अल्पकालीन स्मृती आणि तिसरी आहे दीर्घकालीन स्मृती. असे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये तत्कालीन स्मृती म्हणजे आम्हाला थोडंच काही आठवत असतं आणि काही कालावधीसाठीच फक्त ते असतं काम, तेवढंच आठवतं, त्याला म्हणतात तत्कालीन स्मृती. अल्पकालीन स्मृती म्हणजे जसं आपण आजारी पडलो की आपल्याला डॉक्टरची आठवण येते, ही आहे अल्पकालीन स्मृती. आणि दीर्घकालीन स्मृती म्हणजे काही गोष्टी ह्या सदा काळासाठी चालणाऱ्या असतात आणि त्या आपल्या आठवणीत आपल्याला ठेवाव्या लागतात, त्याला म्हटलं जातं दीर्घकालीन स्मृती. जसं आपलं दररोजचा व्यवहार, प्रत्येकाची जे देवाणघेवाण जी केलेली आहे ती, किंवा आपल्याला काय खायचं आहे, प्यायचं आहे, करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी दीर्घकालीन स्मृतीमध्ये आहेत. अशा ह्या स्मृतीचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप पडत असतो. जशी स्मृती तशी स्थिती. मग जशी स्मृती तशी स्थिती म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये सारखं परिस्थिती येत असेल, आपण हताश होत असू, सारखं दुःखी, निराश, अप्रसन्न असू, तर अशी जे काय येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये जर माझी स्मृती नकारात्मक असेल, दुःखी असेल, तर माझी स्थिती सुद्धा कशी राहते, तशाच प्रकारची राहते. जशी स्मृती तसं स्वरूप. जर आतमध्ये आपल्या खूप सुंदर श्रेष्ठ स्मृती असेल तर आपलं बाह्य स्वरूप जे आहे ते सतत आनंदी आणि खुशनमहा दिसेल. एकदम आपण हसत राहू. जर आपली आंतरिक स्मृती ही जर नकारात्मक असेल, दुःखी असेल, तर आपण कायम उदास आणि अप्रसन्न दिसू. अशा प्रकारे जशी स्मृती तसं स्वरूप आहे. जशी स्मृती तसं स्वास्थ्य आहे. कारण जसं स्मृतीमध्ये जर समजा आठवणीत आपल्या आलं की आपल्याला कुणी आठवण करून दिली की आपण परीक्षेमध्ये खूप मार्कानं पास झालोय, किंवा एखादी परिस्थिती आपल्यासमोर आली आणि आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीनं पास केलेला आहे, ही गोष्ट जेव्हा आठवते या स्मृतीमुळं आपण खूप आनंदी राहतो आणि भरपूर भोजन करतो, व्यवस्थित जीवन तणाला आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवतो, मग आपलं जे काय तण आहे ते पण सुदृढ बनतं आणि तणाचे रोगसुद्धा कुठल्याच प्रकारचे निर्माण होत नाहीत. म्हणजे ही स्मृती आपली श्रेष्ठ ठेवली. परंतु जीवनामध्ये चालत असताना काही अशा दुःखद घटना आपल्याला ऐकायला मिळतात अचानक, त्यावेळी आपल्याला भोजन खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही, जेवण खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. ही तत्कालीन स्मृती तिथे येते. परंतु काही वेळेला आपल्या जीवनामध्ये जर कोणी सारखं धोका देत असेल, आपल्या इच्छा पूर्ण करत नसेल, आपल्याला सारखं तंग करत असेल किंवा अपेक्षा पूर्ण करत नसेल, तर आपली ही कायमस्वरूपीच काय होते, अवस्था दुःखदायी राहते. मग अशा या दुःखदायी स्मृतीमुळं आपल्या शरीरावर सुद्धा फार मोठा परिणाम होतो. आपण मग जेवण व्यवस्थित करणार नाही, पित्ताचे प्रकार होतात, कोठा साफ होत नाही, म्हणजे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या समोर येतात. म्हणजे आपलं सगळं स्वास्थ्य काय होते, बिघडतं. म्हणजे जशी स्मृती तसं स्वास्थ्य, जशी स्मृती तशी निद्रा. जर स्मृती आपली एकदम चांगली असेल तर झोप पण एकदम छान गाढ लागणार. जर आपल्या आठवणी दुःखदायी असतील, वाईट असतील, तर आपल्याला झोप सुद्धा लागणार नाही. म्हणजे जशी स्मृती तशी निद्रा, जशी स्मृती तसं आपलं काय आहे, जीवन आहे. म्हणजे स्मृतीचा प्रभाव जो आहे तो आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. आणि म्हणून स्मृतीच्या दोन गोष्टी आहेत. एक स्मृती असणं म्हणजे आठवणीत ठेवणं, दुसरं विस्मृती म्हणजे आठवण विसरणं. मग आपल्या जीवनामध्ये काही स्मृती ह्या आठवणीत ठेवाव्या लागतात, ही स्मृती ह्या विसराव्या लागतात. तर आपण स्मृतीच्या शक्तीनं शक्तिशाली बनणार आहे. तर याच्यासाठी कुठल्या स्मृती ह्या ठेवल्या पाहिजेत आणि कुठल्या स्मृती विसरल्या पाहिजेत हे पहिलं थोडं पाहिलं पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे की दुःखदायी घडलेल्या काही गोष्टी असतील आपल्या जीवनामध्ये तर त्या विसरल्या पाहिजेत. भूतकाळामध्ये कुणी आपल्याला काही म्हटलं असेल किंवा काहींचे अवगुण आपण पाहिले असतील तर ते विसरलं पाहिजे. किंवा आपण कुणाला जर मदत केलेली असेल तर तेही आपण विसरलं पाहिजे. काही घटना आपल्या जीवनात अशा अतिशय वाईट घडलेल्या असतात त्या सुद्धा आपण विसरल्या पाहिजेत. आणि कुठल्या गोष्टी आठवणीत ठेवल्या पाहिजेत की ज्या आपलं आत्मबल वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, चांगल्या चांगल्या लोकांचे विचार आहेत, जे काही अनेक लोकांचं चरित्र आहे हे आठवणीत ठेवलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं आपल्यामध्ये प्रेरणा येऊ शकते, आत्मबल वाढू शकतो. काही गोष्टीची जे काय आपल्याला अनेक जणांना मदत करायची आहे हे आठवणीत ठेवलं पाहिजे. जसं बीज पेरणार तसंच झाड उठणार, जसं आपलं जसं कर्म करणार आपण तसंच आपल्याला फळ मिळणार हे आठवणीत ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आठवणीत हेही राहिलं पाहिजे की वेळ एकदा जर आली तर ती परत येत नाही, त्यामुळे त्या वेळेचा पूर्ण लाभ आपण घेतला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं तिला सफल केलं पाहिजे हेही आठवणीत राहिलं पाहिजे. स्वतः मी कोण आहे, मी एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, माझ्यामध्ये खूप सुंदर गुण आहेत, माझ्यातल्या विशेषता आणि शक्ती अशा सुंदर आहेत, मी चरित्रवान व्यक्ती आहे हे सारखं लक्षात आपल्या ठेवलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे काही चांगल्या आठवणी आपण आपल्यामध्ये कायमस्वरूपी ठेवल्या पाहिजे. कारण स्मृतीच्या अनुसारच आपल्याला भरपूर शक्ती मानसिक मिळणार आहे. तर यासाठी आठवणीत ठेवत असताना सुद्धा काही वेळेला असं होतंय की आठवणीत ठेवायची नाही आहे गोष्ट, परंतु ती आठवणीतच राहते, आपण विसरू शकत नाही. विसरावंसं वाटतंय आपल्याला परंतु विसरू शकत नाही. अशाही बऱ्याच गोष्टी घडत असतात. जसं एक गुरु होते आणि त्या गुरुंनी एका व्यक्तीला सांगितलं की तू कायम दुःखी होतोस का नाही, तू उदास राहतोस, तर तुला फ्रेश जर राहायचं असेल तर तू माकडाचं चित्र कधी आठवू नकोस. तू माकडाला किंवा माकडाच्या चित्राला आठवायचं नाही असं सांगितलेलं होतं. तर जेव्हा तो व्यक्ती कुठेही बसायचा, कुठेही असायचा, काम करत असायचा, कुठेही जायचा, तर तिथं त्याला सारखं माकडच दिसायचं. म्हणजे त्याला विसरायचं आहे, खरं काय व्हायला लागले, आठवणीतच त्याला लागलेला आहे. अशा काही गोष्टी आम्हाला आठवायच्या नसतात, परंतु त्या विसरत नाहीत अजिबात. मग त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी मार्ग हा आहे की आपण जर आपल्याला तशा दुःखदायी गोष्टी आठवल्या किंवा तंग करणाऱ्या किंवा झालेल्या गोष्टी वाईट आहेत त्या आठवत राहिल्या तर आपण चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. भले आठवत नसेल तर काही महान विचार आपण वाचण्याचा प्रयत्न करा, काही असं सुंदर मंथन करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे जर काहीच जमत नसेल तर सर्व शक्तिवान ईश्वर जो आहे त्याच्या चित्राकडे पाहत राहा, एवढं तर जमेल. अशा प्रकारे आपण आपल्या त्या आठवणींना, वाईट आठवणींना विसरणं फार महत्वाचं आहे. विसरण्यासाठी हा मार्ग करणं. दुसरा मार्ग हा आहे की हे संसार रूपी काय आहे, नाटक आहे. आणि या नाटकामध्ये चार अंक आहेत. या चार अंकामध्ये आपण या नाटकात कार्य करत आहोत. याच्यामध्ये जसं सोमवार, मंगळवार, बुधवार आहे तसं या नाटकामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अंकाप्रमाणेच काय असणार, परिस्थिती, चित्र आणि ड्रेस असणार. तशाच पद्धतीनं या ठिकाणी या चारही अंकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वैभव, वस्तू, परिस्थिती, प्राणी आणि मानव यांचा ड्रेस आणि त्यांची अवस्था अशा प्रकारेच असते. जसं आपण म्हणताना म्हणतो की भारत माझा देश आहे, ह्या भारताचं गायन करत असताना काय म्हणतो आपण की जहां डाल डाल पर सोने की चिडिया बसेरा करती है वो भारत देश हमारा, इतकं प्रेमानं म्हणतो आपण. म्हणजेच या ठिकाणी या भारतामध्ये नुसतं आपण गायन करत नाही आहे ते, तर तशी वास्तविक परिस्थिती आहेच. मग हा अंक कुठला आहे? तर हा अंक आहे सतयुग, ज्याला सुवर्णयुग म्हटलं जातं. हा पहिला अंक आला. दुसरा पण अंक त्रेतायुग आहे. याच्यामध्ये मानवाची जी अवस्था आहे ही एकदम दैवी गुणयुक्त मानव आहे. त्या ठिकाणी सुंदर गुणात्मक व्यवहार करणारा मानव आहे आणि म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. देवता, देव म्हणजे दैवी गुणयुक्त मानव, सुंदर सद्गुणानं युक्त त्याचं चरित्र आहे आणि म्हणून त्याला देव म्हटलेलं आहे. आणि द्वापर आणि कलियुग यामध्ये मानवच आहे, परंतु द्वापर मध्ये जो मानव आहे तो थोडेसे त्याचे दैवी गुण कमी झालेले आहेत आणि कलियुगामधला जो मानव आहे तो एकदमच आसुरी अवगुणानं फुलला आहे. आणि त्या पद्धतीनंच त्यांचे ड्रेस पण आहेत आणि त्या पद्धतीनंच वैभव पण आहे. अशा प्रकारे या अंकाची रचना आहे. परंतु यामध्ये जे काही घडत आहे ते चांगलंच घडत आहे आणि म्हणून या नाटकामध्ये जी गोष्ट काय होत आहे ती गोष्ट जी पाठीमागे घडलेली आहे ती पण खूप छान घडलेली आहे आणि आत्ता जी घडत आहे ती आणखीनच छान आहे आणि याच्या पुढे जी घडणार आहे ती त्याच्यापेक्षाही अति छान आहे. हे जर ही जी आठवण आहे, ही स्मृती आपण जितकं आपल्यामध्ये पक्की करू, कायम ठेवू, तितकं आपण कायम स्वरूपी शक्तिशाली स्मृतीच्या द्वारे बनणार आहे आणि आपल्या ज्या वाईट स्मृती आहे त्यांचा नाश होणार आहे आणि आपला वाईट वेळ जो आहे तो पण जाणार नाही आहे. त्यामुळं आपण सर्वजण या सर्व गोष्टीला समजून घेऊन स्मृतीशाली म्हणजे श्रेष्ठ स्मृतिवान घडणं फार समयाची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वजण श्रेष्ठ स्मृती ठेवूया आणि त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये समर्थी प्राप्त करूया, प्राप्तीनं फुल्ल बनूया. ओम शांती.